बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत? बालकावर अन्याय होत असेल तर चाइल्डलाईन 1098 या फोन क्रमांकावर कॉल करू शकता. कुटुंबात संरक्षण होत नसेल तर कुटुंबातील व्यक्तीशी चर्चा करावी, अन्यथा गाव पातळीवरती ग्राम बाल संरक्षण समिती असते, त्यांच्याकडे सुद्धा आपले म्हणणे मांडू शकता. किंवा आपल्या कार्यक्षेत्रात बालकांवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सुद्धा आपले म्हणणे मांडू शकतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.